अध्याय सहावा श्लोक क्रमांक 7 आणि 8। जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचनः। तया स्वांतकरण जीता सकल कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही। जैसा किडाळाचा दोषू जाये तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्प लोपी। हा घटाकारू जैसा निमालिया तवा तया अवकाशा न लगे मिळो जाणे आकाशा अनाठाया, तैसा देहाहंकारू नाथिला हा समूळ जयाचा नाशिला। तोची परमात्मा संचला आधीची आहे, आता शीतोष्णाची आवाहणी तेथ सुख दुःखाची कडसणी। ये न समाती काही बोलणी मानापमानांची, जे जिये वाटा सूर्यू जाये तेऊ ते तेजाचे विश्व होये, तैसे तया पावे ते आहे तोची म्हणवनी। देखे मेघवनी सुटती धारा तिया न रूपती जैसी या सागरा, तैशी शुभाशुभे योगीश्वरा नव्हती आने। जो हा विज्ञानात्मकु भावो तया विवरिता जाहला वावो, मग लागला जव पाहो तव ज्ञानते तोची। आता व्यापकू की एकदेशी हे उहा पोही जे ऐसी, ते करावी ठेली आपैशी दुजे नवीन। ऐसा शरीरीची परी कौतुके परब्रह्माचे नि पाडे तुके, जेणे जिंतिली एके इंद्रियेगा तो जितेंद्रियु सहजे तोची योगयुक्तू म्हणिजे। जेणे साने थोर नेणिजे कवणे काळी, देखई सोनयाचे निखळ नेरू येसणे ढिसाळ आणि मातीयेचे डिखळ सरीसेची मानी। पाहता पृथ्वीचे मोल थोडे ऐसे अनर्घ्य रत्न चोखडे, देखे दगडाचे निपाडे निचाडू ऐसा।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि। मुख्य भक्ताचा निश्चयो, मुख्य भक्त कसा हे सांगत असताना समर्थ जेव्हा म्हणाले की मुख्य भक्त हा निर्गुणाशी तदाकार झालेला, अभोक्ता अकर्ता अजन्मा अशा परमात्म्याशी साधर्म्य असणारा, परमात्म्याशी समरस झालेला, तेव्हा श्रोत्यांनी असा प्रश्न विचारला की आम्हाला तर तो कर्म करताना दिसतो आणि अकर्ता कसा, आम्हाला तर तो भोगत असताना दिसतो अभोगता कसा, त्याचं देह वर्तन करताना आम्हाला तर दिसतो आणि तो काहीच करत नाही परमात्म्यासारखा असं आम्ही समजायचं कसं। त्याला जन्म असतो मृत्यू असतो, त्याला यातना होतात, आणि तो परमात्म्याशी एकरूप असं तुम्ही म्हणता. तेव्हा वक्ता म्हणजे सद्गुरु उत्तर द्यायला सुरुवात करतात. ते असं म्हणतात की ही दृष्टी तो कसा अभोक्ता आहे, तो कसा अकर्ता आहे हे समजण्यासाठी देखील तशी दृष्टी पाहिजे. योगी ओळखावा योगेश्वरे, ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरे, महाचतुरतो चतुरे ओळखावा. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहे हे ज्याच्या अंतरात थोडं बहुत ज्ञान आहे त्याला समजेल. तो कर्मापासून अलिप्त आहे ही गोष्ट कर्मापासून अलिप्ततेचा अभ्यास करणाऱ्याला कळेल. तो भोगामध्येही नाही हे जो तसा अभोगता किंचित काळ जरी अनुभवाचा असेल तरी त्याला कळेल. बद्धासारिखा सिद्ध आणि सिद्धासारिखा बद्ध, एक भावील तो अबद्ध म्हणावाची लागे. जसा बद्ध आहे तसाच सिद्ध, बद्धाची जी लक्षणं तशीच सिद्धाची लक्षणं. सिद्ध आणि बद्ध यांच्यामध्ये काहीही फरक नाही असं जो म्हणेल त्याला बद्धता असल्यामुळं त्याच्या मुखात तशी भाषा असेल. अज्ञान पतित आणि ज्ञानी जीवनमुक्त दोघे समान मानील तो युक्त कैसा म्हणावा. आणि एवढं सगळं समर्थांनी सांगितलं. ते म्हणाले जो ज्ञाने गुप्त झाला, ज्ञानाच्या योगानी स्वरूप ज्ञानाच्या योगानी जो देह असतानाच आपण देह नाही अशा भावनेमध्ये आला, गुप्त झाला याचा अर्थ. जो विवेके विराला, ज्यांनी आपल्या ठिकाणी असणारी पंचमहाभूत, पंचमहाभूतात्मक देह, बाहेरच्या पंचमहाभूतात्मक देहाशी ज्यांनी समरस केली, एकरूप केली, आणि म्हणून ज्यांनी आपल्या देहाचा निरास पाहिला विवेकाने, जो अनन्यपणे उरला नाहीच काही, जो परमात्म्याशी अनन्य झाला आणि देह भावनेमध्ये संसारामध्ये कर्मामध्ये आपण नाही असा ज्याचा बोध झाला, तयास कैसे गवसावे शोधू जाता तो जिव्हावे. ही ओवी आपण वाचली आणि मागच्या प्रवचनाच्या शेवटी तुम्हाला जर आठवत असेल तर आपण किंचित काळ एक उपासना केली, एक साधना केली, ज्ञान विचारांनी तीव्र ज्ञान विचारांनी त्या ज्ञान विचाराशी एकरूप झाल्यामुळं कसं मनरहित होता येतं, कसं तर्करहित होता येतं, देह असतानाच देह भावनेच्या पलीकडे कसं जाता येतं याचं एक प्रात्यक्षिक आपण किंचित काळ एक 10 मिनिटं असं पाहिलं. आणि त्यानंतर मी तुम्हाला असं म्हटलं की अशा उत्कट चिंतनानी आणि देह मन बुद्धीचा निराश झाल्यामुळं आता या क्षणाला तुम्ही करून अकर्ता भोगून अभोगता देह असून देहाच्या पलीकडे आत्मा अशा भावनेवर जर येता किंचित काळ साधनेनी, उत्कट साधनेनी, तर जो सदा सर्व काळ या भावनेमध्ये राहतो तो ज्ञाने गुप्त झाला, विवेके विराला, अनन्यपणे उरला नाहीच काही, या समर्थांच्या ओवीप्रमाणे कसा असतो याची एक चुणूक तुम्हाला मिळाली असं मी तुम्हाला म्हणालो. समर्थ असं म्हणतात, देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना काही केल्या, दिसतो तरी देहधारी, तरी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेल कैसा, कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, जयास धुंडिता विकार निर्विकार होती, तो परमात्माची केवळ, तयास नाही माया मळ, अखंड हेतूचा विटाळ, झालाच नाही ऐसा जो का योगी राज, तो आत्मा सहजी सहज, पूर्ण ब्रह्मवेद बीज, देहाकारे कळेना, देह भाविता देहची असे, परी अंतर अनारीसे असे, तयास शोधिता नसे जन्म मरण, जयास जन्म मरण व्हावे ते तो नव्हेची स्वभावे, नाहीच ते आणावे कोठून कैसे. समर्थ असं म्हणतात की तुम्हाला जरी देहधारी दिसला तरी तो स्वतःच्या देहामध्ये मुक्तता अनुभवत असतो. तो विवेकानी, चिंतनानी, अनुभूतीनी आपल्या स्वतःच्या देहसंघापासून दूर असतो. तो वासना शून्य असतो. तो कामना शून्य असतो. आपण वासनेमध्ये सापडलेले असतो, त्यामुळे सतत देहाचा अनुभव आपल्याला असतो. आपण कामनेमध्ये सापडलेले असतो, त्यामुळं आपल्याला सतत देहाचा अनुभव असतो. आपण देहधारी असतो, आपल्या इंद्रियांच्या ठिकाणी कसं मसं असते, सारखं काही पाहायचंय, काही ऐकायचंय, कोणता ना कोणता तरी पराक्रम गाजवायचा आहे, धन धनराशी मिळवायच्यात उद्दिष्ट असतात. हे सगळं देह अहंकाराचं लक्षण असतं. आपले जे संकल्प असतात त्या संकल्पामुळं आपण देहधारी असतो. भगवंतांनी संकल्प प्रभावान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः, ध्यानाची प्रक्रिया सांगत असताना पाचव्या अध्यायामध्ये संकल्प आणि संकल्पाने निर्माण झालेले जे काम आहेत ते काम सर्वस्वी आवरून, सहाव्या अध्यायामध्ये संकल्प हा नेहमी तुम्हाला देहभावनेमध्येच गुंतून ठेवतो. हा देहभावनेच्या पलीकडे गेलेला असतो. आता त्याचं जे जीवन असतं ते जीवन एक लीला असतं. त्या जीवनामध्ये वासना नसतात, त्या जीवनामध्ये कामना नसतात, त्या जीवनामध्ये कर्म दिसतात, पण कर्माच्या मागं जो अहंकार असतो तो अहंकार नसतो. त्याची जी कर्म असतात ती बहुतांशी लोकहितार्थ असतात, लोकांकरता असतात. असा देहधारी, स्वतःला देह समजणारा आणि जो मुक्त असतो त्यांच्यामध्ये फरक असतो. समर्थ असं म्हणतात, वासना शून्य योगेश्वर, सर्व वासना ज्याच्या झडझडून नाहीशा झालेले आहेत असा तो मुक्त भक्त, तो मुख्य भक्त. आणि अशा वासना दूर सारण्यासाठी म्हणून त्यांनी चिंतन केलेलं असतं, त्यांनी स्वतःवर प्रयोग केलेले असतात, स्वतःला आवरलेलं असतं. त्याच्यासाठी नाना मार्ग जोखाळलेले असतात आणि वासना रहिततेचं सुख काय आहे ते त्याच्या अनुभूतीला आलेलं असतं। तो जसा वासना शून्य असतो तसा तो प्रभूचा सेवक असतो। सेवेकरिता झाले ज्ञान, सेवा करता करता त्याला ज्ञान झालेलं असतं असं त्याचंच म्हणणं असतं। आमुचे कुळी रघुनाथ, रघुनाथे आमुचा परमार्थ। जो समर्थाचाही समर्थ देवा सोडविता, त्याचे आम्ही सेवक जन। सेवेकरिता झाले ज्ञान, त्याच्या ज्ञानाला मार्दव असतं। त्याच्या ज्ञानाला नम्रता असते, त्याच्या ज्ञानाला गोडवा असतो, त्याच्या ज्ञानाबरोबर प्रेमाचा सुगंध येत असतो। त्याचं कोरडं ज्ञान नसतं, तर्कज्ञान नसतं। आपण स्वतः आपल्या देहाच्या पेक्षा अलिप्त आहोत असा ज्याचा भाव झालेला आहे तो सेवा करता करता तिथपर्यंत पोचलेला आहे, तो सगुण भक्ती करता करता तिथपर्यंत पोचलेला आहे। अशा रीतीने तो सेवक असतो, हरिभक्त असतो। प्रेमानी स्तोत्र म्हणतो, प्रेमानी पूजा करतो, प्रेमानी आरती करतो। त्याच्या प्रेमाची तऱ्हा निराळी असते। मी असं वाचले की उपळेकर महाराज म्हणत असत की आरती करताना रामराया आणि मी आमच्या दोघांच्या मधून निरांजन फिरत। मी रामरायाची आरती करतो आणि रामराया देखील भक्ताची आरती करतात। आम्ही दोघं एक आहोत, तरी मी पूजक आहे, तरी मी भजक आहे, तरीही मी भक्त आहे, तरीही मी रामरायाच्या चरणावर मस्तक ठेवतो आहे। तो जाणता भक्त असतो। त्याला ज्ञान माहिती असतं, त्याला भक्ती माहिती असते, त्याला शरणागती माहिती असते, त्याला नम्रता माहिती असते। त्याचं ज्ञान शोभायमान असतं, त्याला कर्म माहीत असतात। समर्थांनी म्हटले की अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, चालणे सुंदर, बोलणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करोन दावी। अशा प्रकारे सगळ्या क्रियांमध्ये सौंदर्य असतं आणि ते सौंदर्य अद्वैत ज्ञानाचं असतं आणि भक्तीचं असतं, दोन्हीचंही असतं। एकाच गोष्टीमुळे तो भरकटलेला नसतो, भरकटत जात नाही। असं असल्यामुळं त्याचं सगुणावर प्रेम असतं, पण त्याचा जो सगुण असतो म्हणजे श्रीराम असो, श्रीकृष्ण असो, पांडुरंग असो, तोच सर्वत्र भरून राहिलेला आहे असा त्याचा भाव असतो। समर्थ पंढरपूरला गेले आणि पांडुरंगाला पाहून त्यांना रामरायाची आठवण झाली। येथे कारे उभा श्री रामा, मन मोहन मेघ श्यामा। असे उद्गार त्यांच्या मुखातून बाहेर पडले। धनुष्य बाण काय केले, कर कटावरी ठेविले। काय केले वानर गण, येथे जमविले। गोपाळ अनेकामध्ये तो एकाला पाहतो, आपल्या आराध्याला पाहतो। तो कुठेही गेला तरी विचलित होत नाही। महालक्ष्मीला नमस्कार करताना देखील त्याला सद्गुरूंची आठवण येते। रामचंद्रांना नमस्कार करतानाही त्याला सद्गुरूंची आठवण येते, कोणालाही नमस्कार करताना त्याला सद्गुरूंची आठवण येते। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे अशी त्याची भक्ती असते, भक्तीच्या तऱ्हेनी। आणि अंतरी आपल्या स्वतःच्या देहालाही त्यांनी ओलांडलेलं असतं। आपण एक 2-5 मिनिटं शांत बसू। म्हणून हा जो जाणता भक्त असतो तो एकाच वेळेला सगुण भक्ती करणारा, सगुणावर प्रेम असणारा, आपल्या आत स्वरूपबोध झालेला आणि सर्व विश्व हे परमात्म स्वरूप आहे अशा बोधाने पाहणारा, एकाच वेळेला त्याच्या ठिकाणी हे सर्व असतं। स्वामी रामतीर्थ जेव्हा अमेरिकेत गेले तेव्हा एका पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते असं म्हणाले की हा राम सर्वव्यापी आहे, या रामानी पृथ्वी धारण केलेली आहे, समुद्रामध्ये जी भरती ओहोटी चालते ती या रामाच्या अधिष्ठानावर चालते, चंद्र सूर्य तारका तारांगण हे सगळं या रामानी धारण केलेलं आहे असं ते म्हणाले। अशा रीतीने बोधाच्या गोष्टी बोलत असताना अचानक एक पत्रकार उभी राहिली आणि ती म्हणाली की तुम्ही तर इथं तुम्हाला तर बोलण्यासाठी आणि तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माईकची गरज आहे आणि तुम्ही पृथ्वी निर्माण केली, तुमच्यामुळे भरती ओहोटी होते, तुमच्यामुळे सूर्य चंद्र फिरतात, तुमच्यामुळे तारांगण आहे। अगदी समर्थांना या समासाच्या सुरुवातीला जो शिष्याने विचारला तसाच प्रश्न आहे। ते म्हणाले मी या रामाबद्दल बोलत नाहीये, या रामाच्या आत जो राम आहे त्याच्याबद्दल मी बोलतोय, तो राम या सर्व विश्वाचा आधार आहे आणि त्याच्याविषयी मी बोलतोय, या रामाबद्दल नाही। हा राम जो तुमच्या पुढे उभा आहे त्याच्याही आत एक राम आहे, मी त्याच्याविषयी तुम्हाला सांगतोय। भक्त हा ज्या भावनेमध्ये असतो ती भावना, आणि आपण नेहमी विचार करताना चिंतन करताना ज्या भावनेमध्ये असतो ती भावना, याच्यातच महदंतर आहे। असं असल्यामुळं कधी कधी भक्ताची वचनं, कधी कधी भगवंताची वचनं आपल्याला समजेनाशी होतात, इतके स्थूल आपण असतो। हा जो भक्त आहे हा भक्त समर्थांच्या म्हणण्याप्रमाणे स्वधर्मानी चालणार आहे, स्वधर्मेची चाले सदा उत्तमाचा असा हा भक्त आहे। त्याला देह मन आणि बुद्धी हे कर्म करणारच, तर कर्तव्यात्मक कर्म करावीत आणि अन्य कर्मांमध्ये देह मन बुद्धीला न गुंतवता देह मन बुद्धीला भक्तीमध्ये गुंतवावं, तिच्याकडून साधना करून घ्यावी असा त्याचा भाव असतो। त्याचं बोलणं आणि त्याचं वर्तन याच्यामध्ये भेद नसतो। समर्थ म्हणतात की जैसे बोलणे बोलावे तैसेची चालणे चालावे, तो निसंदिग्ध असतो। त्याच्या ठिकाणी एक वाक्यता असते, तो तत्वचिंतन करत असतो आणि तत्वचिंतनाच्या योगाने तो वारंवार तत्वस्वरूप होऊन राहतो। त्याची वाचा अतिशय नम्र झालेली असते, तो दयाळू, कृपाळू, सत्यवादी, विवेकी असा असतो। आणि त्याला ओळखण्याचं अजून एक महत्वाचं लक्षण म्हणजे बाहेरी साधकाची परी आणि स्वरूपाकार अंतरी असा तो असतो। त्याची साधक दशा ही कधीही सुटलेली नसते, तो नेहमी साधना करत असतो। मी स्वामीजींना त्यांच्या शेवटच्या काळापर्यंत रोज ध्यानाला बसलेलं पाहिलं। आता आम्हाला ध्यानाचा काय उपयोग, आता आम्हाला नामाचा काय उपयोग, आता आम्ही पोचलो, अशा प्रकारचा भाव त्याच्या ठिकाणी नसतो। आणि त्याच्यापाशी अजून एक महत्वाची गोष्ट असते, ती म्हणजे फक्त त्याच्यापाशीच तुम्हाला नेहमी आत्मा आणि अनात्मा, शाश्वत आणि अशाश्वत याची चर्चा नेहमी त्याच्याजवळच फक्त असते। बाकी सर्व ठिकाणी वेगळी चर्चा असते। हे पेन कुठं घेतलं, हा शर्ट कुठून आणला, ही गाडी कुठून आणली, याची किंमत काय, घर पाहायचं आहे, जमीन पाहायची आहे, प्लॉट पाहायचा आहे, याच्यापेक्षा दुसरी चर्चा बाहेर कुठेही नसते। तर त्याच्यापाशी जर कोणती चर्चा असेल तर ती नेहमी उगमाची चर्चा असते असं समर्थ म्हणतात। आपण कुठून आलो, कोण आहोत, कशाकरता आपला जन्म आहे, आणि ते देखील दुसऱ्याला शिकवण्याच्या अभिनिवेशाने तो बोलत नाही। त्याच्या ठिकाणी हे सहज बोलणं असतं, त्याचा इतरांना होईल तितका उपयोगच होत असतो। समर्थ असं म्हणतात, देही पाहता दिसेना, तत्वे शोधिता भासेना, ब्रह्म आहे निवडेना काही केल्या। तो देहात पाहता पूर्ण देहधारी तर दिसत नाही, देह मनबुद्धीपासून अलिप्तच असतो, फक्त त्याच्याकडे नीट पाहायला पाहिजे। तत्वे शोधिता भासेना आणि तत्वाच्या अंगाने शोध घेऊ गेलं तर तोच काय, आपण देखील लुप्त होऊन जातो। तत्व ही तत्वामध्ये मिळून जातात आणि आत्मतत्वाशी सगळेच समरस होऊन जातात। आणि तो ब्रह्मस्वरूपच असतो, निवडेना काही केल्या, त्याची जी ब्रह्मस्थिती असते त्या ब्रह्मस्थितीचा अंदाजच येत नाही। दिसतो तरी देहधारी परी काहीच नाही अंतरी, तयास पाहता वरी वरी कळेल कैसा, कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर। त्याच्या अंतर्यामी जर पाहायचं झालं तर शाश्वताच्या बोधामध्ये तो असतो। आपण अनित्य असा भाव त्याचा कधीही नसतो। आपण नित्य स्वरूप आहोत, आपण अविनाशी आहोत, आपण म्हणजे अक्षर ब्रह्म, याच्यापेक्षा वेगळा भाव त्याच्या ठिकाणी नसतो। ते अव्यक्त तत्व, अचिंत्य तत्व, केवळ अस्तित्व मात्र, असा मी आहे, मी जाणीव स्वरूप आहे, चैतन्य मात्र आहे, आनंद स्वरूप आहे, मी शांत स्वरूप आहे, मी म्हणजे केवळ प्रेम। कळाया शोधावे अंतर, तव तो नित्य निरंतर, तो शाश्वताच्या बोधामध्ये असतो। जयास धुंडिता विकार निर्विकार होती, आणि त्याला जर शोधू गेलं तर शोधता शोधता विकारच निर्विकार होऊन जातात। विकार निर्विकार झाल्याशिवाय तो सापडतच नाही। अगदी सगळ्या मनोगत कामना देखील नाहीशा व्हायला लागतात। आपण निष्काम आहोत, आपण निर्द्वंद्व आहोत, आपण क्रोधरहित आहोत, आपण लोभरहित आहोत, असं झाल्याखेरीज तो सापडतच नाही, तो खऱ्या अर्थाने मिळतच नाही। तो परमात्माची केवळ तयास नाही मायामळ, अखंड हेतूचा विटाळ झालाच नाही, ऐसा जो का योगी राज तो आत्मा सहजी सहज, असा जो योगी राज तो आपण आत्मा या बोधामध्ये सहजतेने असतो। पूर्ण ब्रह्म वेद बीज देहाकारे कळेना, त्याचा जो देहाकार असतो तोच आपल्याला झकवतो, तोच आपल्याला फसवतो, तो पूर्ण ब्रह्मस्वरूपच असतो। देह भाविता देहची दिसे, परी अंतर अनारिसे असे। जर केवळ देहच पाहायचा झाला तर देह देहच दिसणार, पण त्याचं अंतर काय आहे हे जर पाहायला गेलं तर तुम्ही कितीही खोल डुबी मारा, कितीही खोल बुडी मारा, तुम्हाला त्याच्या अंतराचा पत्ता लागणार नाही। तयास शोधिता नसे जन्म मरण, आम्हा नाही जन्म आम्हा नाही मृत्यू, अशा भावनेमध्ये तो नित्य रममान असतो। जयास जन्म मरण व्हावे ते तो नभेची स्वभावे, ज्याला जन्म मरण आहे तो देह तो मी नाही अशीच त्याची भावना असते, तो देहामध्येच असतो। तरी देखील आपण देह नाही अशा भावनेमध्ये तो असतो, नाहीच ते आणावे कोठू नकायचे, म्हणून त्याच्या ठिकाणी ते जे नसतंच, देहभावना नसतेच त्याच्या ठिकाणी, आणि तुम्ही मात्र केवळ वरून पाहताना त्याला देह पाहता। निर्गुणाचा जन्म कल्पिला अथवा निर्गुण उडविला तरी उडाला जन्मला आपुला आपण, माध्यानी थुंकिता सूर्यावरी तो थुंका पडे आपणाच वरी, दुसऱ्यास चिंतिता अंतरी आपणास घडे, समर्थ रायाचे महिमान जाणता होते समाधान, परंतु भुंको लागले श्वान तरी ते श्वानची आहे। कधी कधी एकदम समोरच्या प्रश्न विचारणाऱ्याला समर्थ तोडून टाकल्यासारखं बोलतात, त्यांची ती प्रकृती आहे। तो समर्थ राजा आहे, त्याचं महिमान मी सांगतो आहे, त्याचं जर नीट महिमान समजून घेतलं जाणलं तर समाधान होतं। ते समाधान आपल्या अंतर्यामी होतं, त्याचा महिमा जाणता जाणता आपल्या अंतर्यामी समाधान होतं। भगवंतांनी चौथ्या अध्यायामध्ये आपली दिव्य जन्म आणि दिव्य कर्म सांगितली आणि म्हणाले, जन्म कर्म चमे दिव्यम एवं यो वेत्ती तत्वतः त्यत्वा देहम पुनर्जन्म नैती मामेती सोर्जुन। माझी दिव्य जन्म आणि दिव्य कर्म जो तत्वतः जाणेल, जो तत्वतः जाणेल तो त्या जाणीवेशी समरस होऊनच जाणेल, त्यामुळे तोही आपण देहरहित आहोत अशा भावनेमध्ये येईल। समर्थ रायाचे महिमा न जाणता होते समाधान. हे समाधान जो जाणतो त्याला होतं, त्याच्या अंतर्यामी समाधान भरून राहतं. म्हणून तर आपल्याकडं भागवत कथा, सगुण चरित्र, संतांच्या कथा, त्या कथांमधून त्यांच्या अंतरात डोकवण्याचा प्रयत्न हा साधना प्रकार सांगितलेला आहे. कथा दिशु अनुरागहा इति गर्गहा. गर्ग मुनींचं असं मत आहे की कथेमध्ये प्रेम निर्माण होणं म्हणजे भक्ती, अशा करता की त्या योगाने त्याचं अंतर शोधता येईल का आणि त्या अंतराचा गुण शोधणाऱ्याला लागतो आणि समाधान प्राप्त होतं. पण असं म्हटल्यानंतर समर्थ पाठोपाठ म्हणतात, परंतु भुंको लागले श्वान तरी ते श्वानची आहे. ते कितीही म्हटलं तरी तो प्रश्न त्यांना आवडलेला नाहीये. जो सुरुवातीला विचारला ते पुष्कळ चांगलं सांगतायत, पण एखादा शब्द त्यांच्या मुखातून असा जातोच आहे. कुत्रं भुंकलं तर ते शेवटी कुत्रंच आहे. तुम्ही कोणाबद्दल तोंड टाकून बोलता आहात, तुम्ही तेच राहता. तुम्ही ज्याच्याविषयी बोलता तो फार महान असेल, तर तुम्ही त्याच्यावर टीका करता म्हणून तुम्ही थोडेच मोठे होता, असं समर्थांना सांगायचंय. परंतु भुंको लागले श्वान तरी ते श्वानची आहे. ज्ञानी तो सत्य स्वरूप, अज्ञान देखे मनुष्य रूप. भावासारिखा फळद्रूप देव तैसा. देव निराकार निर्गुण लोक भाविती पाषाण. पाषाण फुटतो निर्गुण फुटेल कैसा. देव सदोदित संचला लोकी बहुविध केला. परंतु बहुविध झाला हे तो घडेना. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरि 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 हरि. स्वामी जी स्वामी जी. प्रभु नारायण. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.